इयोब अध्याय 13। पहा, हे सर्व मी पूर्वी पाहिले आहे, माझ्या कानांनी हे ऐकले आहे, व त्या सर्व गोष्टी मला समजतात। तुला जेवढे माहीत आहे तेवढेच मलाही माहीत आहे। मी तुमच्याहून काही कमी नाही। मला सर्वशक्तिमानाशी बोलायचे आहे। मला देवाबरोबर माझ्या कारणाविषयी बोलायचे आहे। तुम्ही तिघेजण खोटे बोलून तुमचे अज्ञान लपवित आहात। ज्या वैद्याला कोणालाही बरे करता येत नाही अशा निरुपयोगी वैद्यासारखे तुम्ही आहात। अहो, तुम्ही गप्प बसावे अशी माझी इच्छा आहे। ती तुम्हास करता येण्याजोगी सर्वात शहाणपणाची गोष्ट असेल। आता माझ्या युक्तिवादाकडे लक्ष द्या। माझ्या होटाची फिर्याद ऐका। तुम्ही देवासाठी खोटे बोलाल का? त्याच्याकरिता तुम्ही कपटाचे भाषण करणार काय? तुम्ही माझ्याविरुद्ध देवाचा बचाव करीत आहात का? तुम्ही मुळीच न्यायाने वागत नाहीत। तो देव आहे, म्हणून तुम्ही त्याची बाजू घेत आहात। जर देवाने अगदी जवळून तुमची तपासणी केली तर त्यास काहीतरी चांगले आढळेल का? तुम्ही लोकांस जसे मूर्ख बनू शकता तसेच देवालाही बनू शकाल असे तुम्हास वाटते का? तुम्ही जर एखादा मनुष्य महत्वाचा आहे म्हणून न्यायालयात त्याची बाजू घेतलीत तर देव तुमच्यावर टीका करेल हे तुम्हास माहीत आहे का? देवाचे मोठेपण तुम्हास घाबरवत नाही काय? त्याचा धाक तुम्हास वाटणार नाही काय? तुमचे युक्तिवाद कुच कामाचे आहेत। तुमची उत्तरे कवडी मोलाची आहेत। तुमची तटबंदी ही मातीपासून बनलेली आहे। आता जरा गप्प बसा आणि मला बोलू द्या। माझे जे काही होईल ते मला मान्य आहे। मी माझ्याच हातात माझेच जीवन धरीन। पहा, जरी त्याने मला मारून टाकले तरी मी त्याच्यावरच विश्वास ठेवीन। असे असेल तरी मी त्याच्यासमोर माझ्या मार्गाची मांडणी करीन, कारण ढोंगी त्याच्यापुढे येणार नाही, हे माझे तारण होईल। देवा, तू माझे सांगणे काळजीपूर्वक ऐक। माझी घोषणा तुझ्या कानी येऊ दे। आता पहा, मी माझ्या बचावाला सिद्ध झालो आहे। मी माझे मुद्दे काळजीपूर्वक मांडीन। मला माहीत आहे की मी निष्पाप आहे हे मी दाखवून देईल। न्यायालयात माझ्याविरुद्ध वादविवाद करेल असा कोण आहे? माझी आणि माझी चूक आहे हे तू येऊन सिद्ध केलेस म्हणून मी गप्प बसेन व प्राण त्यागेन। देवा, तू माझ्यासाठी फक्त दोन गोष्टी कर आणि त्यानंतर तुझ्या मुखापासून मी स्वतःला लपवणार नाही। माझ्याविरुद्ध असलेला तुझा हात काढून घे आणि तुझ्या भयानक गोष्टीने मला भयभीत करण्याचे थांबव। नंतर मला हाक मार, मी तुला ओ देन किंवा मला बोलू दे आणि तू मला उत्तर दे। मी किती पापे केली आहेत, मी काय चुका केले आहेत, तू मला माझी पापे आणि माझ्या चुका दाखव। तू आपले मुख माझ्यापासून का लपवत आहेस आणि मला तुझ्या शत्रूसारखे का वागवित आहेस? मी वाऱ्यावर उडणारे एक पान मात्र आहे। तू गवताच्या एका काडीचा पिछा पुरतोस का? तू माझ्याविरुद्ध फार कटुगोष्टी लिहिल्या। मी तरुणपणात जी पापे केली त्याबद्दल तू मला कष्ट भोगायला लावतो आहेस। तू माझ्या पायात बेड्या घातल्या आहेस। माझ्या प्रत्येक पावलावर तू पाळत ठेवतोस। माझी प्रत्येक हालचाल तू टिपतोस। म्हणून मी कुजलेल्या लाकडासारखा, कसरीने खाल्लेल्या कापडासारखा क्षीण होत चाललो आहे।